रामो विग्रहमान धर्म हा, त्याला आपण निवेदेचं त्यांचं मार्मिक भाषण ऐकलं. धर्माचं संस्कृतीशी रक्ताचं नातं आहे, धर्माशी उपासकांचं नातं आहे, देवाशी मनोधर्माचं नातं आहे आणि परमात्म्याशी आत्मतत्वाचं नातं आहे. संपूर्ण रामायणातील व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय घटनांचा धर्माशी असलेला अतूट संबंध आणि नातं निवेदताईंनी अतिशय मार्मिक व भावपूर्ण शब्दात काल आपणाला विशद केलं. धर्मो रक्षती रक्षता, धर्म हा भारताचा प्राण आहे व धर्माचे रक्षण झालेच पाहिजे, तो आचरणात व कर्मात प्रगट रूपात दिसला पाहिजे ही रामायणाची शिकवण आहे. रामाच्या चरित्राचा प्रभाव त्याच्या धर्मनिष्ठ आचरणातच आहे आणि म्हणूनच रामायण कितीदाही ऐकलं तरी त्यातील नाविन्य प्रत्येक वेळी नव्यानेच प्रगट होतं. निवेदताईंनी अनेक प्रकारांनी आपल्याला धर्माची व्याख्या आपल्यासमोर मांडली. एकात्म जीवनदर्शन समजून घेणे व संवर्धन करणे म्हणजे धर्म, समष्टीवत दृष्टी म्हणजे धर्म, स्वतःचे अस्तित्वाचे विकसित होत जाणारे स्वरूप म्हणजे धर्म. पण धर्माबरोबर स्वकर्म महत्वाचं हा मुख्य मुद्दा विसरून चालणार नाही. सीतेनी स्वकर्माने स्वतःला प्रतिष्ठित केलं. प्रवचन मालेतील आज चौथं पुष्प निवेदिता ते आता आपल्यासमोर गुंतील. मी त्यांना विनंती करते त्यांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात करा.
कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रामायण जसं रामाचं अयन म्हणजे धर्म मार्गावर धर्माचं आचरण कसं करायचं जीवनामध्ये, हा जीवनपद दाखवणारं रामाचं चरित्र. त्याचं नाव रामायण दिलंय पण त्यालाच वाल्मिकी सीताया चरितम वैदेयाश्च वृत्तम असं सुद्धा म्हणतात. स्वामी विवेकानंद म्हणतात की आपण सर्व त्या सीतेची संतान आहोत. स्वामीजींचं हे जे वचन आहे अत्यंत सुंदर. स्वामी विवेकानंद म्हणतात आणि सीतेबद्दल काय सांगावं, जगातील आजवरचे सर्व वाङ्मय तुम्ही शोधले तरी आणि मला खात्री वाटते की भावी काळातील जगाचे सर्व वाङ्मय तुम्ही विचारात घेतले तरीही दुसरी सीता तुम्हाला आढळणार नाही. सीतेसारखी फक्त सीताच आहे असे व्यक्तिचित्रण एकदाच होऊन गेले आहे. रामाप्रमाणे कदाचित कित्येक राम झाले असतील पण सीतेप्रमाणे दुसरी सीता झाली नाही. भारतीय स्त्रियांचा सीता हा आदर्श असून परिपूर्ण स्त्रीत्वाचे सर्व भारतीय आदर्श या सीतेच्या जीवनापासूनच निर्माण झालेले आहेत आणि हजारो वर्षे या समग्र आर्यभूमीतील सर्व स्त्री पुरुषांना व आबाल वृद्धांना ती पूज्य झालेली आहे. अशी ही तेजस्वी सीता, शुद्धतेहूनही शुद्ध अशी ही सीता, ही धीरोदात्त आणि सहनशील सीता चिरकाल अशीच पूज्य राहील. एका शब्दानेही कुरकूर न करता तिने जीवनातील सर्व दुःख सहन केले. ती शुद्ध, पवित्र व आदर्श पत्नी सीता केवळ मानवांचाच नव्हे तर देवांचाही आदर्श असून ती सदैव आमच्या राष्ट्राची देवता म्हणूनच राहील. एक वेळ आपली पुराणे नाहीशी होतील, कदाचित वेदही लुप्त होतील आणि कदाचित आपली संस्कृत भाषा कायमची नाहीशी होईल, पण माझे शब्द लक्षात ठेवा, जोपर्यंत खेडवा भाषा बोलणारे पाच देखील हिंदू जिवंत आहेत तोपर्यंत सीतेची कहाणी अस्तित्वात राहील. आपल्या समाजाच्या रोम रोमी सीतेने प्रवेश केला आहे. प्रत्येक हिंदू स्त्री पुरुषाच्या रक्तात ती आहे. आपण त्या सीतेची संताने आहोत, लेकरे आहोत. आपल्या स्त्रियांना आधुनिक बनविण्याचा प्रयत्न सीतेच्या आदर्शापासून दूर नेणारा असेल तर तो तत्काळ अयशस्वी होईल हे आपल्याला प्रतिदिनी दिसून येत आहे. भारतीय स्त्रियांचा विकास सीतेच्या पदचिन्हांच्या अनुरोधानेच झाला पाहिजे आणि तोच त्यांच्या विकासाचा एकमेव मार्ग आहे. अशा या सीतेचं चरित्र आज आपण बघण्याचा प्रयत्न करूया. शिरध्वज मिथिलेचा राजा ज्याला जनक ही पदवी प्राप्त आहे, ही जनक ही पदवी होती. त्याची पत्नी सुनयना एकदा यज्ञभूमीसाठी भूमी नांगरत असताना आणि यज्ञभूमीसाठी जेव्हा भूमी नांगरल्या जाते तेव्हा ती सोन्याच्या नांगराने नांगरल्या जाते आणि जेव्हा भूमी नांगरत होते तेव्हा तो जो नांगराचा फाळ होता तो अडकला. काय झालं म्हणून बरोबर जे पुरोहित होते शतानंद आणि अन्य सर्व ते समोर आले, त्यांनी मंत्र वगैरे म्हणून तिथे खणलं आणि बघितलं तर तिथे एक सुंदर पेटी होती. जेव्हा ती पेटी उघडली आणि काय आश्चर्य, जणू काही पूर्ण लावण्यच शैशवाचं रूप घेऊन हसत एका छोट्या मुलीच्या रूपात त्या पेटीमध्ये उपस्थित आहे. ती मुलगी बघूनच असं म्हणतात की सुनयना राणीला पाना फुटला. त्या मुलीला घेऊन जनक राजा शिरध्वज अत्यंत खुशीनी, ज्याला तोपर्यंत पुत्र पुत्री कोणीही नव्हतं, अत्यंत खुशीनी त्या मुलीला घेऊन आपल्या राजवाड्यात गेला. त्याला वाटलं यज्ञभूमीचं फळ, हा एक माझा असा यज्ञ झालाय की यज्ञभूमीचं फळ मला यज्ञाच्या आधीच मिळालंय. आणि ती जी पुत्री होती ती घरी आल्यानंतर हळूहळू राजाला दुसरी मुलगी पण झाली उर्मिला. त्याचा जो भाऊ होता कुशध्वज त्याला दोन मुली झाल्या मांडवी श्रुतकीर्ती. घरामध्ये जरी चार मुली होत्या तरी जनकाची अत्यंत आवडती पुत्री सीता होती. ती नांगरताना त्या भूमीमध्ये सीत याच्यामध्ये मिळाली आणि म्हणून तिचं नाव सीता. ती जनकाची पुत्री म्हणून ती जानकी. ती मिथिला नगरीची आवडती ज्येष्ठ राजकुमारी म्हणून ती मैथिली. आणि ज्याप्रमाणे जनक राजा विदेह राजा हा देह बुद्धीमध्ये स्थित नव्हता आत्मबुद्धीत स्थित होता, तशीच असलेली ही पुत्री आणि म्हणून तिला नाव मिळालं वैदेही. विदेहाची पुत्री वैदेही अशी ही सीता. शिरध्वजानी विचार केला की माझी ही जी मुलगी आहे ती अयोनी जाय, माझी ही जी मुलगी आहे ती दैवी आहे. त्यांनी असा नाही विचार केला ही की कोणी अनाथ आहे आणि ती मला मिळाली, असा अजिबात विचार नव्हता. कारण तिचे गुण तिचा स्वभाव, ती जेव्हा घरात आली त्या तेव्हा पूर्ण मिथिला नगरीत होणारा आनंद समृद्धी आणि म्हणून या दैवी मुलीचं लग्न सुद्धा एका योग्य पुरुषाशीच झालं पाहिजे. आपण साधारणतः म्हणतो ना की सीतेचं स्वयंवर झालं, म्हणजे सीतेचं स्वयंवर नव्हतं. सीतेच्या वडिलांनी सीता वीर्य शुल्का म्हणून पणाला लावली होती. म्हणजे जो कोणी हे शिवधनुष्य जे या कुळामध्ये परंपरेने आलेलं होतं ते अत्यंत जड होतं, ते ढकलायला 8 धट्टे कट्टे नोकर लागायचे, तेही गाड्यामध्ये ठेवलेलं ज्याला चाक आहेत आणि ते ढकलत ते घेऊन यायचे, असं हे शिवधनुष्य जो उचलू शकेल, जे वाकवून त्याला प्रत्यंचा लावू शकेल अशा राजकुमाराशीच हिचं लग्न होईल असं जनक राजानी निश्चित केलं. आणि जेव्हा सीता मोठी झाली त्याप्रमाणे सर्व तयारी सुरू झाली. आपण आधीच बघितलं की विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाला घेऊन निघाले पण त्यांनी हे सांगितलं नाही की तिथे वैदेहीचं लग्न सुद्धा होणार आहे, म्हणजे जो कोणी हे धनुष्य उचलू शकेल हे त्यांनी सांगितलं नाही. कारण ही आपली पद्धत नाही, आपली पद्धत मुलांना त्यांची जे इंद्रिय आहेत त्याची शक्ती स्कॅटर होऊन जाईल, विखुरल्या जाईल असं कधीही मुलांशी बोलल्या जात नाही. ज्याप्रमाणे ते आपल्या ध्येयाशी एकरूप राहतील असेच विचार, अशाच चर्चा विश्वामित्र सांगत नाही. ते रामाला लक्ष्मणाला फक्त एवढंच सांगतात की आपल्याला मिथिला नगरीत जायचं आहे, कारण तिथे एक अपूर्व शिवधनुष्य आहे, त्याचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. आणि हा धनुर यज्ञ जो जनक राजांनी सुरू केला आहे, तिथे अनेक ऋषी मुनी राजकुमार आलेत, त्या सगळ्यांना आपण भेटू शकू. आणि राम लक्ष्मण निघाले. वाल्मिकी रामायणामध्ये हे काहीही नाहीये की दोघांची आधी भेट होते वगैरे, असं काहीही नाहीये. राम गेले, जेव्हा जनकांनी सांगितलं की असं असं ते धनुष्य आहे, तेव्हा विश्वामित्र म्हणतात जनकाला की रामाची पण खूप इच्छा आहे की ते हे धनुष्य चं दर्शन घ्यावं म्हणून. जनक म्हणतो जरूर. आणि मग हे 8 नोकर ढकलत ढकलत त्या गाड्यावर त्या धनुष्याला घेऊन आले. धनुष्याला घेऊन आल्यानंतर श्री रामचंद्रांनी त्या धनुष्याकडे बघून त्याला नमस्कार केला. ही जी आपली संस्कृती आहे की काहीही ते दिसायला सजीव असो वा नसो, पण आहे तर सर्व एकाच आत्मतत्वाचा प्रकाश, एकाच आत्मतत्वाचा आविष्कार. आणि म्हणून जर त्याला नमस्कार केला तर त्यातून अनुग्रह आपल्याकडे येतो, त्यातून आपल्याला ते आपल्याला अनुकूल होतं. आणि म्हणून त्यांनी नमस्कार केला, परत जनकांकडे बघितलं आणि विचारलं की मी याला हात लावू शकतो का, आणि मी याला हात लावून नंतर याला प्रत्यंचा चढून बघायचा मी प्रयत्न करू इच्छितो. जनक म्हणाले जरूर करा. रामांनी धनुष्य उचललं, दोरी ओढली आणि जसं त्यांनी ते धनुष्य वाकवून ती दोरी लावायला लागले, काडकन आवाज झाला आणि शिवधनुष्याचा भंग झाला. जनक राजांना अत्यंत आनंद झाला. जनक राजांनी सांगितलं की जो कोणी हे करू शकत असेल त्याला माझी मुलगी मिळेल असं मी आधीच सांगितलं होतं. राम म्हणतात माझ्या वडिलांना विचारा, माझे वडील निश्चित करतील, माझे वडील जर हो म्हणाले तरच हे निश्चित होईल. आणि मग राम सीतेचा विवाह होतो, लक्ष्मण उर्मिलेचा होतो, भरत मांडवीचा होतो, शत्रुघ्न श्रुतकीर्तीचा होतो आणि सर्व अयोध्येमध्ये परत येतात. अयोध्येमध्ये परत आल्यानंतर राम सीता जे एकत्र राहतात त्याचं वर्णन फक्त 4-5 श्लोकांमध्ये. आणि वर्णन असं आहे की दोघंही एकमेकांच्या सहवासात वाढल्यामुळे हळूहळू ते इतके एकरूप झाले की रामानी काहीही सांगायच्या आधीच सीतेला ते कळायचं. हृदयामधूनच हृदयाची भाषा होत होती, किंवा सीतेनी सांगायच्या आधी रामाला कळायचं. दुसरं, त्यांचं गुण आणि रूप दोघांचंही इतकं अनुरूप होतं की त्यामुळे त्यांचं परस्पर प्रेम हे वाढत गेलं. 12 वर्ष अयोध्येमध्ये होते राम आणि सीता. दशरथ महाराजांनी रामांना राज्याभिषेकासाठी सांगितलं आणि नंतर परत दुसऱ्या दिवशी सकाळी कैकेयीनी निरोप पाठवून रामांना सांगितलं की राम तुला आजच वनवासात जायचं आहे. राम जाऊन कौसल्या मातेचा निरोप घेऊन जे आपण उद्या बघणार आहोत ते सर्व करून ते शेवटी सीतेच्या महालात आले. जेव्हा सीतेच्या महालात आले वाल्मिकी वर्णन करतात की त्यांच्या चेहऱ्यावर थोडं दुःख दिसतंय. जेव्हा कैकेयीनी सांगितलं चेहऱ्यावर दुःख नाही, आईकडे गेले चेहऱ्यावर दुःख नाही, सीतेकडे चालले चेहरा किंचित उदास आहे. का? कारण जो आपल्याला अत्यंत प्रिय आहे आणि ज्याच्या रक्षणाची जबाबदारी आपली आहे त्याला सोडून आज जायचं आहे. रामचंद्र आले, सीतेचं निरीक्षण पहा. सीता म्हणते की हे काय, तुमच्या डोक्यावरचे छत्र चामर दिसत नाही, मंगल वाद्यांचा आवाज थांबलेला दिसतोय, तुमचा चेहरा उदास दिसतोय, काय झालं? राम म्हणतात माझ्या वडिलांनी मला आदेश दिलाय की तू वनामध्ये 14 वर्ष जा. हे पहिलं वाक्य. आणि मग नंतर राम सांगतात की माझ्या आईनी एकदा कैकेयी मातेनी माझ्या वडिलांना मदत केली होती वना युद्धामध्ये, आणि त्या युद्धामध्ये जेव्हा माझे वडील बेशुद्ध पडले तेव्हा आईने त्यांना सुरक्षित स्थळी नेलं होतं. म्हणून माझ्या वडिलांनी आईला 2 वर देऊ केले होते. ते 2 वर आत्ता माझ्या मातेनी आईला मागितले आहेत. धर्म मार्गाने, धर्म या शब्दाचा उपयोग करतात राम, धर्म मार्गाने सीते कैकेयीनी मला वनामध्ये 14 वर्ष आणि भरताला हे सदैव हे राज्य असं कैकेयीनी मागितलं आहे. एवढं सांगून राम थांबत नाहीत. राम आता गृहित धरतात की आता मी निघणार, सीता इथे राहणार, आणि म्हणून ते सीतेला पुढे सांगतात की तू इथे कसं राहायचं. ते म्हणतात की तू भरताच्या आज्ञेत राहा. भरत राजा असेल, भरताशी कधीही बोलताना माझ्या गुणांचं वर्णन करू नको, कारण जो अधिकारामध्ये असतो त्याला तू दुसऱ्याचं गुणांचं वर्णन केलं तर त्याला असुरक्षित वाटेल, त्याला ते आवडणार नाही. म्हणून त्याच्या समोर कधी माझ्या गुणांचं वर्णन करू नको. माझी आई अत्यंत दुःखात असेल, माझ्या आईची तू सेवा कर. माझे वडील माझ्या नावाने दुःख करत राहतील, माझ्या वडिलांची तू सेवा कर. सीते, भरत आणि शत्रुघ्नाला तू आपल्या भावांप्रमाणे, आपल्या पुत्रांप्रमाणे, आधी भाऊ म्हणतात नंतर पुत्र म्हणतात, आपल्या पुत्रांप्रमाणे तू त्यांच्यावर प्रेम कर, त्यांची देखभाल कर. असा बराच उपदेश रामांचा चालतो. सीता ते सगळं ऐकते आणि सीतेला मुख्य दुःख असं आहे की रामांनी असं गृहित धरलंच कसं की मी इथे राहीन. आणि म्हणून जेव्हा राम थांबतात तेव्हा ती म्हणते मला तर कळत नाहीये, मला तर हसायला येत आहे तुम्ही हे जे सगळं सांगताय ते. एक म्हणजे मला हा उपदेश करायची काहीही जरूर नाहीये. तुम्ही सीतेची तेजस्विता बघा, अत्यंत स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि तरीही पतीच्या धर्माशी एक रूप आहे. हा जो एक सुंदर समन्वय सीतेच्या चरित्रामध्ये आपण बघतो, ती म्हणते मला हसायला येत आहे की तुम्ही असं गृहितच कसं धरलं की मी अयोध्येत राहीन. दुसरं, तुम्ही हे जे मला सगळं सांगितलं ना, माझ्या आई वडिलांनी मला पूर्णपणे शिकवलेलं आहे की स्त्रीचं कर्तव्य काय आहे आणि ते मी अत्यंत व्यवस्थित प्रकारे जाणते. आणि म्हणून रामा मला तुमच्या बरोबर वनामध्ये येऊ द्या. राम म्हणतात नाही, तू वनामध्ये येऊ नकोस, तुला माहित नाही वनामध्ये अत्यंत कष्ट असतील. आणि राम परत कष्टांची मालिका सुरू करतात. तस्मात दुःखतरम वनम, एक सांगतात तिथे खायला कधी मिळणार नाही, काट्यांमधनं चालावं लागेल, कारण वनात जायचंय म्हणजे की आपण रथातनं जाणार नाहीये, आपण काही सुखसमृद्धी तिथे राहणार नाहीये, तिथे किडे मकोडे हे त्रास देतील, तिथे हिंस्त्र श्वापद असतील, ते येऊन केव्हाही खाऊ शकतात, रात्री झोप येईलच असं नाही. पाऊस सुरू झाला तर काहीही कुठेही झोपायला जागा मिळणार नाही. तिथे राक्षस असतील, राक्षस काहीही करू शकतात, कदाचित तुझं हरण सुद्धा करू शकतात. एक वर्णन श्री रामचंद्र करतात आहे आणि सीता त्यांना परत त्याचं उत्तर देते. सगळ्यात शेवटी सीता म्हणते, अत्यंत दुःखातिरेकाने रामाला घट्ट पकडून ती रडायला लागते आणि ती म्हणते, याच्या पुढे जर मला कोणी येऊन सांगितलं की रामांचा पराक्रम हा सूर्यासारखा आहे तर मी त्याला म्हणेन, अरे तू अज्ञानी आहेस, तुला माहित नाही रामांनी मला वनात का नेलं नाही, तर ते घाबरत होते, ते माझं रक्षण करायला योग्य नव्हते, म्हणून त्यांनी नाही म्हटलं. माझ्या वडिलांनी जेव्हा मला तुम्हाला दिलं तेव्हा त्यांना असं कधीच वाटलं नव्हतं की राम हा माझ्या मुलीचं रक्षण करायला असमर्थ आहे. आणि मग राम म्हणतात की वैदेही तू माझ्या बरोबर ये. तुझा अभिप्राय जाणल्याविना मी कसं तुला म्हणू की ठीक आहे तू माझ्या बरोबर ये. पण तुझा अभिप्राय इतका पक्का आहे, तुझा निर्णय इतका पक्का आहे आणि तो तुझ्या कुळाला शोभेचा आहे, तो माझ्या कुळाला सुद्धा शोभेचा आहे आणि म्हणून तू जरूर माझ्या बरोबर ये. या सर्व संवादामध्ये संवाद चालतो. ती रामावर चिडते, रामाची निर्भत्सना करते, रामाला म्हणते मला शिकवायची काही जरूर नाही, पण या सर्व याच्यामध्ये अत्यंत अत्यंत सुंदर जे आहे ती रामाला असं कधी विचारत नाही, काय हे तुमचे वडील, काय ही तुमची आई अशी कशी तुमच्यावर अन्याय करते आणि तुम्हाला वनात पाठवते, कधीही नाही, एका शब्दाने विचारत नाही। ती असं म्हणत नाही की हे चुकीचं आहे, ती असं म्हणत नाही की तुमच्या आईला हा काही अधिकार नव्हता। जसं लक्ष्मण म्हणतो की हे वडील कामाच्या याच्यामध्ये येऊन गेले, वेगात येऊन कामातूर होऊन त्यांनी हे वचन दिलंय, ती एका शब्दानेही ना आईला काही म्हणत ना वडिलांना म्हणत का तुम्ही वनात चालले हे पण म्हणत नाही। स्वातंत्र्य आहे पण ते नवऱ्याला धर्म मार्गापासून परावृत्त करण्यासाठी नाही, तर त्याच्याबरोबर आपणही धर्मपालन करण्यासाठी। मग राम म्हणतात की आजच वनात जायला निघायचंय, मी माझ्या सर्व धनाचं दान करणार आहे, त्याचप्रमाणे तू पण तुझ्या सर्व संपत्तीचं दान कर। परत सीता हे म्हणत नाही अहो 14 वर्षांसाठी जायचंय ना वनात, मग ठेवू की बँकेमध्ये, परत आल्यावर लागेलच सगळं, अजिबात नाही, प्रतिप्रश्न नाही। वनात जायचंय हा जो अर्थ आहे की खरोखर वानप्रस्थी, मागे काहीही नाही, या खऱ्या अर्थाने राम चालले आणि त्यांच्याबरोबर खऱ्या अर्थाने सीता निघाली आहे। सीता म्हणते ठीक आहे, लगेच, काहीही वेळ नाही। वशिष्ठ ऋषींचे जे पुत्र असतात सुयज्ञ, त्यांची जी पत्नी असते सीता, लगेच तिला निरोप पाठवते, आपले सगळे दागदागिने ती त्या सुयज्ञच्या पत्नीला देऊन देते। जी काय संपत्ती असते ते बाकी दास दासी स्त्रिया जे कोणी आहेत तिच्या सख्या त्या सगळ्यांना वाटून देते। अक्षरशः काही मिनिटांमध्ये सगळं वाटून दान करून निर्लेपपणे, निर्मोहीपणे, निरीच्छपणे सीता रामाबरोबर जायला तयार होते। लक्ष्मण पण मागे लागतात, लक्ष्मण मागे कसे लागतात ते आपण उद्या बघू। राम लक्ष्मण सीता शेवटी दशरथांचा निरोप घेण्यासाठी दशरथांच्या महालामध्ये येतात आणि तिथे ते सांगतात की मी चाललोय, आईची इच्छा आहे की मी आजच निघालं पाहिजे म्हणून मी आत्ताच निघतोय, माझ्याबरोबर लक्ष्मण आणि सीता सुद्धा यायचा आग्रह करतात आहे म्हणून त्यांनाही माझ्याबरोबर यायची अनुज्ञा मी दिली आहे, ते पण माझ्याबरोबर येणार आहेत। दशरथ अजून शोक व्यक्त करतात, रडतात, ते म्हणतात रामा तू मला कैदेत टाक आणि तू राजा हो। राम शांतपणे फक्त परत म्हणतात की मला तुम्ही अनुज्ञा द्या वनात निघायची। लगेच दशरथ सांगतात की याला रथ सैन्य 14 वर्षासाठी लागणारं सगळं, खायला लागणारं सगळं सामान हे सगळं रामाबरोबर द्या। आता हे सगळं बघितल्याबरोबर कैकेयी तडफडते, तिला वाटतं जर सैन्य रामाबरोबर गेलं तर मग माझा पुत्र काय करेल, आणि ती म्हणते की नाही वनात जायचं याचा अर्थ हे काहीही घेऊन जायचं नाही। दशरथ म्हणतात तू फक्त मला एवढंच मागितलं होतं की राम वनामध्ये जाईल, कसा जाईल काय जाईल ते मी ठरवीन। आता कैकेयी परत याच्यामध्ये येते, तिला आता याला उत्तर नाही, पण राम पहा, राम लगेच सांगतात की नाही आम्हाला काहीही नको, आम्ही वनामध्ये वनवासांचा धर्म स्वीकारूनच जाणार आहे आणि एवढंच काय आम्हाला थोडे वल्कलं द्या। राम स्वतः मागतात की आम्हाला वल्कल आणून द्या, एवढंच नाही तर आम्हाला अजून थोडस हवंय, आम्हाला एक काय म्हणतात त्याला कुऱ्हाड हवी आहे, खणायला हवंय, एक पेटारा हवाय, बस एवढं द्या, आणि पाणी घेण्यासाठी एक भांड हवंय, याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही नको। तर तो एक पेटारा येतो ज्याच्यामध्ये भांड कुऱ्हाड वगैरे हे सगळं ठेवलेलं असतं आणि तो पेटारा कैकेयी स्वतः जाऊन, तिने वल्कलही तयार ठेवली असतात, ती वल्कलं घेऊन येते, ते वल्कलं ती आधी रामांना देते, राम नेसतात, लक्ष्मणांना देते, लक्ष्मण नेसतात, सीतेला देते आणि सीता एकदम खिन्न होते। का खिन्न होते? रेशमी साडी काढून वल्कलं नेसायची म्हणून नाही, तिला इतकं दुःख होतं की मला वल्कलं कशी नेसायची हे माहितीच नाही, आणि मी आता या ज्या वनवासी धर्मांसाठी रामांना सांगितलंय की मी मागे राहणार नाही, तुमच्या पुढेच माझं एक पाऊल राहील, ते आता माझ्या जनी पूर्ण होणार नाही. आणि म्हणून ती खिन्न होते, तिच्या डोळ्यात अश्रू येतात, आणि हे नेसायचं कसं तिला माहित नाही. शेवटी ती रामांकडेच मदतीची याचना करते, ती विचारते की हे नेसायचं कसं, मला माहित नाही. मग राम पुढे येतात, ते वल्कल घेतात आणि तिच्या रेशमी साडेवरनच तिला नेसवून देतात. वल्कल सगळेजण असतात तिथे, वशिष्ठ आहेत सगळे आहेत, आणि ते वल्कल नेसवून देतात कारण सीतेची खिन्नता रामांना बघवत नाही. पण हे बघून वशिष्ठांना अत्यंत दुःख होतं जेव्हा सीतेला वल्कल नेसवल्या जातात. वशिष्ठ उभे राहतात आणि ते म्हणतात की कैकेयी तू आता हद्द केली तुझ्या दुष्टपणाची. तुला काय वाटतं की तू राम लक्ष्मणांना वल्कल देशील म्हणजे राम लक्ष्मणांची कटकटे ती नेहमीसाठी टळली? तुला कळत नाहीये भरत शत्रुघ्न सुद्धा रामानी वल्कल नेसली हे ऐकून वल्कल नेसतील आणि वनात जातील. आणि मला माहित आहे मग हे राज्य बघायला कोणीही उरणार नाही. आणि म्हणून मग तो दशरथ महाराजांना सांगतो की माझा हा प्रस्ताव आहे की स्त्री ही पुरुषाची आत्मा आहे, आणि म्हणून जर पुरुष हे काम करू शकत नसेल, जर राम राजा होऊ शकत नसेल, तर त्याची आत्मा म्हणून जी सीता आहे ती राज्य सिंहासनावर बसावी आणि तिने हे राज्य बघावं. वशिष्ठ सांगतात, वशिष्ठांनी हे सांगितल्यावर दशरथ दुःखी होतो, त्याला कळत नाही आता काय करायचं. कैकेयी अजून अस्वस्थ होऊन जाते, रामाच्या लक्षात येतं की कैकेयी अस्वस्थ होते, खरंच जर असं झालं तर काय होईल म्हणून. म्हणून परत राम हात जोडून म्हणतात की पिताजी आम्हाला तिघांनाही वनात जाण्याची अनुज्ञा द्या, म्हणजे आम्हाला निरोप द्या. मग दशरथ आपल्या मंत्र्याला बोलवतात आणि त्याला सांगतात की सीता वल्कल नेसणार नाही, एवढाच नाही तर 14 वर्षांसाठी तिला जेवढे रेशमी वस्त्र आणि आभूषण लागतील ते सगळे तू सीतेला दे. आणि ते सगळे आभूषण वस्त्र सीतेसाठी दिल्या जातात आणि तिघही वनामध्ये निघतात. वनामध्ये गेल्यानंतर सुमंत्र जेव्हा परत येतो तेव्हा सगळेजण सुमंत्रला विचारतात की काय झालं, वनामधले हे 3-4 दिवस कसे झाले, राम कुठे झोपले, सीता कशी आहे, लक्ष्मण कसा आहे. तिन्ही सासवांना मुख्यतः दोघींना कौसल्या आणि सुमित्राला हे कुतूहल आहे की सीता कशी होती, सीता ठीक होती ना. सुमंत्र सांगतात की सीता इतकी आनंदाने वनामध्ये चालली आहे, ती त्या काट्या कुट्यांच्या रस्त्यावर इतक्या सहजतेने चालली आहे की तिच्याकडे बघून असं वाटतं की ती अयोध्येमधल्या उद्यानांमध्येच फिरून राहिली, इतक्या आनंदाने ती चालली आहे हे सुमंत्र सांगतात. मग परत कोणीतरी विचारतं तिने आमच्याबद्दल काय उद्गार काढले, विशेषतः कैकेयीबद्दल. पूर्ण याच्यामध्ये तिने कैकेयी बद्दल काहीही उद्गार काढलेले नाही आहेत. आणि सुमंत्र म्हणतात तिने असे काहीही उद्गार काढलेले मला काही आठवत नाही. पण वाल्मिकी अजून एक श्लोक टाकतात, कधी कधी असं होतं ना की जेव्हा दोघं तिघं बोलत असतात, कारण रामांनी सुद्धा नंतर उद्गार काढलेत ते आपण उद्या किंवा परवा बघू, तर कधी कधी असं होतं दोघं तिघं बोलत असताना कोणी म्हणतात की हे कैकेयीने हा फारच दुष्टपणा केला. आता जो ऐकतोय त्याला त्यांनी ह जरी म्हटलं तरी त्यांनी कैकेयीनी दुष्टपणा केला असा त्याचा अर्थ होऊ शकतो. असं कदाचित झालं असेल तर माहित नाही, पण वाल्मिकींनी असा एक श्लोक टाकलाय, ते म्हणतात की सुमंत्रनी असं सांगून त्यांनी दशरथांची जी सून होती तिचा सन्मान कायम ठेवला. कारण सीता स्वतः अशी होती, तिने कधीही कोणालाही अशी नावं ठेवलेली नाहीत. पुढे वनवास सुरू होतो आणि वनामध्ये जाताना ज्या सहजतेने सीता प्रार्थना करते नद्यांना की आम्ही आत्ता पार करून जातोय, 14 वर्षांनी सुखरूप परत येऊ तेव्हा मी तुमची पूजा करीन. जेव्हा ती भरद्वाज आश्रमांमध्ये जातात तेव्हा भरद्वाज मुनी रामांना सांगतात की तुम्ही जेव्हा पुढे जाल तेव्हा तिथे एक पिंपळ वृक्ष येतो आणि त्या तो वृक्ष खूप विशेष आहे, त्याच्यावर अनेक सिद्धांचा निवास आहे आणि म्हणून सीतेला त्या वृक्षाची सुद्धा पूजा करायला सांग, म्हणजे तुम्ही सुरक्षित परत याल. आपली ही जी संस्कृती आहे ना, ही वन संस्कृती आहे. आपण नदी, पर्वत, वृक्ष या सर्वांमध्ये ते आत्मतत्व बघणारे आहोत. आणि सीता त्या वृक्षाची सुद्धा प्रार्थना करते आणि तिथून हे पुढे निघतात. फार सुंदर वर्णन आहे. जेव्हा हे वनामध्ये निघतात तेव्हा जसं उदाहरणार्थ एक नदी पार करताना राम लक्ष्मणाला सांगतात की लक्ष्मणा तू आधी चढ आणि मग सीतेचा हात पकडून तिला सुरक्षितपणे या नावेमध्ये चढव आणि नंतर मग शेवटी मी चढीन असं रामांनी सांगितलंय. पण लक्ष्मणाला असं वाटतं की सगळ्यात सुरक्षितपणे चढवायचा प्रकार वेगळा आहे आणि म्हणून तो नाव पकडून ठेवतो आणि सीतेचा हात धरून तिला त्या नावेमध्ये आधी चढवतो, नंतर स्वतः चढतो आणि मग राम चढतात. तेव्हा ते जे वर्णन करतात ते याचं वर्णन करतात लक्ष्मणाचं की धर्मचारी लक्ष्मणा दृढव्रतः. सीतेचं वर्णन करतात मनस्विनी सीता. जे शब्द वापरलेत कल्पना करा, लक्ष्मण हा पण रामाच्याच वयाचा आहे, तोही तितकाच नयना दिसायला अत्यंत सुंदर आहे. पण तरीही जी आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे पद्धत अशी आहे की सगळ्यांच्या समोर पती पत्नीशी हात लावून व्यवहार करणार नाही आणि म्हणून तो आपल्या भावाला सांगतो की तिचा हात धरून तू तिला चढव. पण हा जो मनावरचा संयम आहे त्याचं वर्णन वाल्मिकी शब्दांमध्ये करतात जेव्हा ते त्याचं वर्णन करतात. पण नंतर जेव्हा पुढे अजून जात असतात अजून एक नदी येते. ही नदी पार करायची तर त्या नदीमध्ये पाणी जास्त नाही आहे पण सीतेला पाण्यात घालू शकत नाही आणि म्हणून राम आणि लक्ष्मण दोघंही मिळून झाडं कापतात, त्याचे उणके बनवतात, एक तराफा करतात. त्या तराफ्यावर लक्ष्मण सीतेला बसण्यासाठी एक आसन करतो आणि मग त्या तराफ्यावर, कारण लक्ष्मण तेव्हा आसन करतच असतो म्हणून राम सीतेला त्याच्यामध्ये चढवतात त्या तराफ्यावर. तेव्हा जे सीतेला लावलेलं विशेषण आहे, सीतेचं जे सुंदर व्यक्तिमत्व येतं पूर्ण वाल्मिकी रामायणामध्ये अत्यंत सुंदर आहे, याच्यामध्ये जे विशेषण आहे ते आहे लज्जमानम सीता. ती संकोचून, कारण सगळ्यांसमोर राम हात धरतात, सगळे समोर म्हणजे काही ऋषी असतील कुठे, इथे लक्ष्मण आहे आणि मग ती चढते आणि ती तिथे बसल्यानंतर तो पेटारा त्या तराफ्यावर ठेवतात आणि राम लक्ष्मण त्या तराफ्याला ढकलत 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 नेऊन ती नदी पार करतात. ते पाण्यामध्ये असतात कारण ही जास्त खोल नदी नाही. अशी अनेक वर्णनं. मग सीता प्रश्न विचारते वनाबद्दल, राम लक्ष्मणाला सांगतो की ही सीता जिच्या पायाला कधी काटे पोचले नाही, जिला कधी सूर्याने तापवलं नाही, जिला कधीही जीवनामध्ये कशाची कमी पडली नाही, अशी सीता केवळ तिचा धर्म समजून माझ्यावरच्या प्रेमाने ती माझ्या मागोमाग आली आहे, तिला कमीत कमी त्रास होईल, तिला जे हवं ते सगळं मिळेल, हे आपल्या दोघांचं काम असलं पाहिजे आणि आपण दोघांनी हिचं रक्षण केलं पाहिजे, जे काय असेल आपण हिचं रक्षण केलं पाहिजे. म्हणून तिने समजा तुला काही फळ मागितलं, काही फूल मागितलं तर लगेच तू ते तिला आणून दे. आणि दोघंही असं करत असतात हे आधीचं वर्णन आहे. आणि मग अनेक आश्रमांमध्ये जेव्हा राम लक्ष्मण सीता जातात, आपल्या संस्कृतीचं आपल्याला दर्शन होतं की कुठेही सीता आली म्हणजे एक स्त्री आली म्हणून होणारी अडचण अशी कुठल्याही आश्रमात नाही आहे. म्हणजे स्त्रियांचं मुक्त संचार आश्रमांमध्ये सुद्धा होता, जिथे आश्रमातल्या स्त्रिया पण होत्या. किंवा ही सीता इथे का आली, सीता का बरोबर आली असा प्रश्नही कुठेही नाही आहे. कुठलेही ऋषीमुनी असा विचारत नाही, उलट ते अतिशय कौतुक करतात. जेव्हा अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये ते येतात तेव्हा अत्री ऋषी सांगतात की रामा तू सीतेला अनुसूयाबरोबर पाठव, त्यांना वेगळं बसून गप्पा मारू दे. अनुसूया सीतेला, सीता अनुसूयाकडे जाते, अनुसूया तिचा हात धरते. अनुसूया अत्यंत वृद्ध, तपोवृद्धा अशी अनुसूया, तिचा हात थरथरतोय. त्या थरथरत्या हाताने ती सीतेला जवळ घेते, बसवते. तिची हनुवटी पकडून तिच्याकडे बघते आणि म्हणते, मला फार आनंद झाला, तू पण असं धर्मपालन करत रामाच्या बरोबर वनामध्ये आलीस याचा मला अत्यंत आनंद झाला. आणि मग ती सीतेला अनेक गोष्टी सांगते, कसं वागायला पाहिजे ते सांगते, स्त्रीनी कसं असलं पाहिजे ते सांगते. सीता ते सगळं ऐकते आणि ती म्हणते की तुमचं ऐकून मला खूप आनंद झाला, पण हे सगळं मला माझ्या आई वडिलांनी पण शिकवलेलं आहे आणि मला हे सर्व माहीत आहे आणि तुम्ही तेच परत सांगितलं ते ऐकून मला अजून आनंद झाला. अनुसूया खुश होऊन तिला म्हणते सीतेला की सीता तुला काय हवं ते माग, मी तुला काहीतरी देऊ इच्छिते, तुला काय हवं. सीता म्हणते तुम्ही माझ्याशी ज्या प्रकारे ज्या प्रेमाने बोललात त्याच्यातच मला सगळं मिळालं. दुसरं म्हणजे मी क्षत्रिय, क्षत्रियांनी कधीही घ्यायचं नसतं, त्यांनी नेहमी दान द्यायचं असतं आणि म्हणून मला तुमच्याकडून काहीही नको आणि तुम्ही मला इतकं प्रेम दिलंच आहे की मला काहीच नको. अनुसूया परत आग्रह करते, सीता म्हणते नाही मला काहीही नको, रामासारखे पती असताना मला कशाचीही कमी नाही. हा सीतेचा जो निर्लोभीपणा आहे ते बघून अनुसूया इतकी खुश होते. अनुसूया सीतेला एक प्रकारची उटी, एक प्रकारची माला देते की जी लावल्यामुळे तिने ती सदैव ताजी तवानी राहील, सदैव शुद्ध. आंघोळ केल्यानंतर जसं आपल्याला ताजं तवानं वाटतं, छान वाटतं, तसं तिला नेहमी ती उटी लावल्यानंतर वाटेल. आणि हीच उटी लावल्यामुळे सीता त्या अशोकवनामध्ये झाडाखाली बसून राहते, काहीही आंघोळ वगैरे न करता 10 महिने 11 महिने. जणू काही या बंदिवासाची तयारीच अनुसूयेनी सीतेची केली आहे. तिथून जेव्हा पुढे निघतात तेव्हा अजून अनेक आश्रमांमध्ये जाताना शरभंगांच्या आश्रमांमध्ये अनेक ऋषी येऊन रामांना म्हणतात की तुम्ही आमचं रक्षण केलं पाहिजे, हे राक्षस आम्हाला फार त्रास देतात, आम्हाला तुमच्याकडनं एक शब्द पाहिजे की तुम्ही या राक्षसांचा वध कराल. राम म्हणतात जरूर, मी राक्षसांचा वध करीन, मी राक्षसांना नष्ट करीन. हे सगळं ऐकल्यानंतर सीता ते ऐकते. ही आपली सगळी अरण्य होती आणि आश्रमांमधले नियम असे होते की जेव्हा कोणीही क्षत्रिय आत येईल तेव्हा त्याला आपले अस्त्रशस्त्र बाहेर ठेवूनच आत यायचं, ते धारण करून नाही राहायचं. आणि मग निघताना परत ते अस्त्रशस्त्र उचलून ते घेऊन राम लक्ष्मण निघतील. या सगळ्या बारकाईंचं वर्णन वाल्मिकींनी केलं आहे. त्याच्यामध्ये एके ठिकाणी असं म्हणजे बऱ्याचदा राम लक्ष्मण स्वतःच हे शस्त्र उचलून चालू लागतात. फक्त यावेळी सीता स्वतः ते शस्त्र आधी घेऊन येते आणि ती राम लक्ष्मणांना त्यांचा धनुष्य, त्यांचा तर्कस वगैरे सगळं सोपवते, भाता वगैरे सगळं देते. त्याच्या पाठीमागे काहीतरी हेतू आहे. आणि ते दिल्यानंतर जेव्हा सगळे चालू लागतात तेव्हा सीता रामांना म्हणते, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. माणसाचं कधीही पतन होऊ शकतं आणि म्हणून माणसांनी सदैव सतर्क राहिलं पाहिजे. मला असं वाटतंय की कुठेतरी तुमचं पतन होईल अशी काहीतरी भीती निर्माण होते का असं माझ्या मनामध्ये एक विचार आला, म्हणून मी तो तुमच्या समोर ठेवते. कारण आपण वनवासींचा धर्म स्वीकारून वनामध्ये आलो आहोत, इथे आपण उगाचच कोणावर जाऊन आक्रमण करणं हे योग्य नाही, याच्यामध्ये आपलं तप हे कमी होऊन जाईल. आणि मग सीता एक गोष्ट सांगते. ती गोष्ट अशी आहे की एक तपस्वी होता, तो तपश्चर्या करत होता. तपश्चर्या करत असताना इंद्रानी त्याची तपश्चर्या भंग करायचा प्रयत्न केला, अनेक प्रकारे केला पण तपश्चर्या भंग होत नाही. शेवटी इंद्र एका शिकारीचा वेश घेऊन आला आणि त्या शिकाऱ्याजवळ एक चमकणारी सुंदर तलवार होती. ती तलवार घेऊन त्यांनी या तपस्व्याजवळ ठेवली आणि त्यांनी सांगितलं की मी एक शिकारी आहे पण मी काही कामासाठी दूर चाललोय, म्हणजे तलवारीला तुम्ही व्यवस्थित ठेवा. तपस्वी म्हणतो ठीक आहे मी ठेवीन, तुम्ही जा. आणि मग ती तलवार तो तपस्वी बरोबर ठेवतो. मग आता कुठेही जायचंय तर कोणी चोरून न्यायला नको म्हणून जिथे चालला आहे तिथे हातात तलवार घेऊन जातो. मग आता हातात तलवारच आहे तर मग केव्हा तरी ती अशी अशी चालवतो आणि मग अशी अशी चालवायला सुरुवात करतो तर मग करतो, मारायलाही सुरुवात करतो. आणि मग ती असं सांगून म्हणते की जितकं शस्त्र जवळ राहतं तितकं मारायची वृत्ती वाढते. आणि ठीक आहे, आपण क्षत्रिय आहे म्हणून आपण शस्त्र जवळ ठेवलंय, पण विनाकारण राक्षसांनी आपल्याला काहीही त्रास दिलेला नसताना आपण राक्षसांना जाऊन मारण्याची जी प्रतिज्ञा करता आहात ती योग्य आहे का हे मला माहीत नाही. अर्थात तुम्हाला क्षत्रिय धर्म जास्त चांगला माहीत आहे आणि म्हणून मी तुम्हाला अशी विनंती करते. मी हे तुम्हाला फक्त आठवण करून देते, मी काही तुम्हाला हे सांगत नाहीये. मला माहित आहे तुम्हाला धर्म जास्त व्यवस्थित माहित आहे, पण हे माझं पण कर्तव्य आहे की मी हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. आणि असं म्हटल्यानंतर सीता जो श्लोक सांगते तो अत्यंत सुंदर आहे. ती म्हणते स्नेहात च बहुमानात च स्मारये त्वाम न शिक्षये. स्नेहाच बहुमानाच तुमच्यावर असलेल्या अत्यंत स्नेहामुळे आणि तुमचा मी जो आदर करते त्यामुळे मी तुम्हाला फक्त आठवण देते की शस्त्रांचा वापर कसा करायचा, मी काही तुम्हाला शिकवत नाहीये. आणि मग ती पुढे म्हणते की विचार्य बुद्ध्या तू सहानुजेन यद रोचते तत् कुरुमाचिरेण. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या भावाबरोबर विचार करून तुम्हाला जे योग्य वाटतं ते जरूर करा. हा जो एक संवाद आहे रामायणामध्ये, काही काही जणांनी याबद्दल सीतेवर आक्षेप घेतलाय की सीतेनी असं रामाला धर्म शिकवायची काही जरूर नव्हती, रामाला काही धर्म माहीत नाहीये का, सीतेनी आपली मर्यादा पाळायला पाहिजे होती असं म्हणणारे काही जण आहेत. पण स्वतः रामांना तसं अजिबात वाटत नाही, उलट रामांना फार कौतुक वाटतं. आणि राम सीतेला म्हणतात हितम उक्तम त्वया देवी स्निग्धया सदृशम वचः कुलम व्यपदिष्यंत्याच धर्मज्ञे जनकात्मजे. ते तिला धर्मज्ञ म्हणतात आहे. ते म्हणतात की तू अत्यंत हितयुक्त भाषण माझ्यावरच्या प्रेमामुळे तू माझ्याशी केलं आहे. मम स्नेहाच सौहार्दात इदम उक्तम त्वया वचः परितुष्टोस्म्यहं सीते नहि अनिष्टो अनुशास्यते. तू माझं काही म्हणजे जो आपला ओळखीचा असतो, जो आपला अत्यंत प्रिय असतो त्यालाच तर आपण सांगणार, अजून कोणाला सांगणार. आणि ते तू मला सांगितलं आहे म्हणून मला अत्यंत आनंद होतोय. सदृशम चानुरूपम च कुलस्य तव शोभने. राम म्हणतात की हे तुझ्या कुळाला शोभणार आहे, हे माझ्या कुळाला सुद्धा शोभणार आहे. सधर्मचारिणी मे त्वम प्राणे भ्योपि गरीयसी. तू माझी सहधर्मचारिणी आहेस आणि यासाठी तू मला प्राणाहून प्रिय आहेस, कारण तू मला असं वेळेवर सांगतेस, आठवण देतेस, म्हणून तू मला प्राणाहून प्रिय आहेस. सीते तू म्हणते ते बरोबर आहे, मी काही विनाकारण राक्षसांना नक्कीच मारणार नाही, पण राक्षस जर ऋषींना त्रास देतात आहे तर त्या ऋषींना त्रासून त्यांचा मृत्यू व्हायच्या आधी मी त्यांचं रक्षण करणं हे माझा क्षत्रिय धर्म आहे आणि म्हणून हे मी जरूर करीन. पण तू जे सांगितलं ते अत्यंत योग्य सांगितलं, म्हणजे पती पत्नींचा संबंध एकमेकांशी बोलणं हे कसं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कसा सौहार्द असला पाहिजे, कशी संस्कृती असली पाहिजे. आज आपल्याला माहित आहे कधी कधी काही घरांमध्ये दुर्दैवानी अजूनही असं होतं की समजा जर पत्नी काही सांगायला लागली तर पती म्हणतात बस झालं, तू मला उगीच काही शिकवू नको, तुला माहित नाही मी काय करतोय, हे माझं काम आहे, उगीच तू मध्ये लुडबुड करू नकोस. तर मग सहधर्मचारिणीचा अर्थच नाही आहे. हे जे धर्मपथावर चालायचं आहे ते पती पत्नींनी बरोबर चालायचं आहे, आणि जर बरोबर चालायचं आहे तर दोघांनीही सुबुद्धीनी चालायचं आहे, विवेकानी चालायचं आहे, एकमेकांना योग्य धर्माची आठवण देत चालायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला रामांचा मोठेपणाही दिसतो, याच्यामध्ये आपल्याला सीतेची निर्भयता पण सीतेची वाकशक्ती जी आपण म्हणतो ना कीर्ती श्रीवाक्च नारीणाम स्मृतीर्मेधा धृती क्षमा. बोलायचं जरूर, पतीला योग्य मार्गावर आणायचं जरूर, पण ते हे काय मूर्खासारखं करताय तुम्ही, असं असं कधी करतात का, मी सांगते तुम्हाला तुम्ही आता तुमचं अदब पतन होत आहे अशा भाषेत पण नाही, तर अत्यंत प्रेमानी अत्यंत शब्द मोजून स्मारये न तू शिक्षये. मी फक्त तुम्हाला आठवण करून देते, तुम्हाला माहित नाही आहे असं नाही आहे, मी काही तुम्हाला शिकवत नाही आहे. ही जी कारण शेवटी प्रत्येकाचा स्वभाव आहे, पुरुषांचा एक स्वभाव आहे, स्त्रीचा एक स्वभाव आहे, पुरुषांचा स्वभाव लक्षात घेऊनच त्यांना योग्य मार्गावर ठेवण्यासाठी स्त्रीनी कसं बोलायला पाहिजे याचे अनेक उदाहरणं आपल्याला सीतेच्या जीवनामध्ये मिळतात. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात की ती भारतीय स्त्रियांचा आदर्श आहे. तिनी म्हणजे तिचं पातिव्रत्य जे आहे ते दुबळं नाही आहे. राम जसं म्हणेल तसं, रामाने चुका केल्या तरी चालतील, शेवटी माझा पती आहे असं नाही आहे. तर तो धर्म मार्गावर राहावा ही तिची पण तितकीच जबाबदारी आहे. आणि म्हणून त्यासाठी जे काय करायचंय ते सर्व ती करते, अत्यंत कौशल्याने करते, निर्भयतेने करते, प्रेमाने करते. हे जे आपण बघतो ते याच्यामध्ये फार विशेष आहे सीतेच्या चरित्रेमध्ये. इथून पुढे जेव्हा आपण रामायणामध्ये बघतो की जेव्हा राम लक्ष्मण सीता चाललेत, एक विराधाचा जो घटना येते ती पण फार मजेदार आहे. घटना अशी आहे की विराध काल जसं आपण बघितलं तो राम लक्ष्मणांना म्हणतो, अरे मुनींचा वेश केला आणि स्त्री बरोबर चालता तुम्ही असं अधर्म करता आहात. आणि असं म्हणून सीतेला तो विराध उचलतो आणि म्हणतो की तुम्ही मुनी असल्यामुळे तुम्ही हिच्याशी लग्न नाही करू शकत, मी हिच्याशी लग्न करीन, ही माझी भार्या होईल, असं म्हणून तो सीतेला उचलतो. आणि मग सीता रामा लक्ष्मणा करून जोरजोऱ्यांनी ओरडते, राम लक्ष्मणही सीतेला वाचवायला निघतात आणि मग ते विराधावर बाण सोडतात आणि त्यांनी संतापून विराध सीतेला खाली ठेवतो आणि राम लक्ष्मणांना एकेका हातामध्ये उचलतो आणि वेगात धावायला लागतो. आता याच्यामध्ये गंमत अशी होते की सीता सुटली याचा आनंद राम लक्ष्मणांना होतो आणि ते ज्या दिशेने जात होते त्याच दिशेने विराध धावतोय. तर राम हसून लक्ष्मणाला म्हणतो की वा छानच झालं की चालायची जरूर नाही, विराध आपल्याला घेऊन चाललाय. आणि दोघही याच्यात हे विसरून जातात की सीतेला तरी सोडलं असलं तरी मागून ती चालत येते. पण सीता जेव्हा बघते की राम लक्ष्मणांना विराधानी पकडलंय तो यांना काही करू शकतो. पहा म्हणजे आधी ती मला वाचवा म्हणून ओरडत होती आणि आता ती धावत निघते. ती विराधाला म्हणते की विराधा तू हे काय करतोय, या दोघांना खाली सोड आणि तुला खायचंच असेल तर मला आधी खा. म्हणजे हे जे परस्परम भावयंत श्रेय परम वापसत आहे, लगेच राम लक्ष्मणांना आठवतं अरे सीता मागून धावत येते आणि मग ते विराधाला मारतात, विराधाचा मृत्यू होतो. तिथून अजून पुढे राम लक्ष्मण सीता निघतात आणि शेवटी पंचवटीमध्ये येतात. पंचवटीमध्ये आल्यानंतर जो मारीच येतो सोन्याच्या हरणाचं रूप घेऊन, आपल्याला बरंच काही काही सांगितलं जातं म्हणजे वेगवेगळ्या रामायणांमधनं ऐकल्यामुळे की ती रामाला म्हणते की तुम्ही या हरणाला मारा, मग त्याची ती जे चर्म आहे त्याची मी छानपैकी एक काय चोळी शिवीन आणि मग मी नंतर जाऊन अयोध्येमध्ये कैकेयीला दाखवीन की पहा मला वनामध्ये किती छान काही मिळालं. असं काहीही त्याच्यामध्ये नाही आहे. ती हेच म्हणते सीता की हा जो मृग आहे हा विशेष आहे, असा मृग आत्तापर्यंत बघितला नाही, म्हणून मला असं वाटतं की तुम्ही या हरणाला पकडा आणि त्याचं जे चर्म आहे त्याचे जे मृगाजीन आहे ते आपण छानपैकी अंथरू आणि त्याच्यावर आपण या वनामध्ये बसू. आणि जेव्हा आपण आता नाहीतरी आपला वनवास संपतच आलाय, एकच वर्ष उरलंय, इथून जेव्हा आपण अयोध्येत जाऊ तेव्हा आपल्या वनवासाची खूण म्हणून हे मृगाजीन आपण अयोध्येत सुद्धा ठेवू, बस एवढंच. म्हणजे याच्यामध्ये काही मोह आला असं आला असं काहीही नाही आहे. आणि मग राम म्हणतात ठीक आहे मी आत्ता जाऊन त्या मृगाला पकडून आणतो, जर जिवंत पकड, आधी ती म्हणते जिवंतच पकडा आपण याला पाळू, नाही पकडता आलं तर मारून मृगाजीन घेऊ. राम म्हणतात ठीक आहे आणि ते लक्ष्मणाला म्हणतात की तू सीतेचं रक्षण कर, मी त्या मृगाला मारून घेऊन येतो. लक्ष्मण म्हणतात की रामा असा कधी हरिण असतं का, असं हरिण अजिबात नसतं, मला माहित आहे हे हरिण नाहीये हा मारीच आहे. लक्ष्मण मारीचे नाव सुद्धा सांगतो. राम म्हणतात ठीक आहे तू म्हणतो तसं हा राक्षस जरी असेल तर फार तर फार काय, याला मारून मी परत येईन. हे कुठल्या पार्श्वभूमीवर होत आहे, जेव्हा रामानी खर दूषण आणि 14,000 राक्षसांना एकट्याने मारून राम परत आलेत. म्हणजे याच्यामध्ये धोका काहीही नाही आहे, म्हणजे असं काही मारीच्याला मारताना रामावर काही बेतेल असं काहीही नाहीये. रामानी 14,000 राक्षसांना एकट्यानी मारला आहे, त्याच्यामुळे भीतीचा काही प्रश्न नाहीये. ठीक आहे, सीतेनी इच्छा प्रदर्शित केली, आतापर्यंत सीतेनी जेव्हा जेव्हा काही इच्छा प्रदर्शित केली ती पूर्ण केली, ही पण काही अवास्तव नव्हती. आणि लक्ष्मण आहे सीतेचं रक्षण करायला. राम म्हणतात, तू म्हणतो तसा मारीच असेल तर आज माझ्या बाणांनी नक्की त्याचा वध निश्चित आहे, आणि मी जातो, तू सीतेचं रक्षण कर, कारण मला असं वाटतंय 14,000 राक्षसांना मारल्यानंतर हे राक्षस शांत बसणार नाहीयेत, म्हणून काहीही झालं तरी सीतेला सोडून तू येऊ नको. आणि राम हरिणाच्या मागे जातात, आणि शेवटी जेव्हा दूर ते रामाला घेऊन जातात आणि राम बाण मारतात, मारीच आवाज काढतो, हा लक्ष्मण सीते, आणि हा आवाज सीतेपर्यंत पोचतो. आणि सीता व्यथित होते, ती लक्ष्मणाला म्हणते की तुम्ही जा, आत्ताच्या आत्ता जा. लक्ष्मण म्हणतात, रामाला काहीही होणार नाही, ही नक्की राक्षसाची माया असेल. परत परत आवाज येतोय, लक्ष्मण सीते. सीता म्हणते, नाही तुम्ही जा, जरूर जा, तुम्ही जाऊन फक्त बघून या. लक्ष्मण जायला तयार नाही, कारण रामाचा आदेश आहे सीतेचं रक्षण कर. आता या लक्ष्मणाला पाठवायचं कसं इथून? तो जायला हलायला तयार नाही. शेवटी अत्यंत दुःखातिरेकाने सीतेचा लक्ष्मणावर काहीही संशय नाही आहे, पण तरीही ती म्हणते, मला माहितीये तू पण रामांचा मृत्यूच इच्छितो, कारण तुझा माझ्यावर डोळा आहे, आणि म्हणून तू तिकडे जायला तयार नाहीये. तू वाट बघतोय की तो राक्षस रामाला मारेल, आणि म्हणून तू जात नाहीये. पण तुला काय वाटतं, तुला मी मिळीन अशी सहजपणे? ही मी चालली गोदावरीमध्ये माझं शरीर अर्पण करायला. आता जेव्हा वैदेही म्हणते मी माझं शरीर अर्पण करायला चालली, लक्ष्मणाला कळेना काय करायचं. आणि ज्याप्रमाणे वैदेही बोलली होती, लक्ष्मण पण संतापला, व्यथित झाला, दुःखी झाला. आणि त्यांनी सीतेला सांगितलं, ठीक आहे, या वनदेवता तुझं रक्षण करो, मी इथून जातो. असं म्हणून लक्ष्मण चालला गेला. सीता आता तिथे आहे, आणि मग रावण येतो एका ब्राह्मणाच्या वेशामध्ये. तो ब्राह्मणच आहे, ब्राह्मणाच्या यतीच्या वेशामध्ये येतो. त्याला शेंडी आहे, छत्री धारण केली आहे, परिव्राजक म्हणून तो तिथे येतो. आणि वाल्मिकींनी वर्णन केलंय की या रावणाचं असं व्यक्तिमत्व होतं की गोदावरीचा वेग सुद्धा शांत झाला, गोदावरी पण शांत झाली, वारा वाहणं बंद झालं, जे पक्षी चिवचिवाट करत होते ते थांबून गेले, जे हरण इकडे तिकडे धावत होते ते दबकून झाडांच्या पाठीमागे बसून राहिले. आणि सगळं वातावरण असं, कधी कधी असं आपल्याला वातावरण जाणवतं ना, एकदम असं जड झालेलं काहीतरी होत आहे, तशा वातावरणामध्ये रावण कुटीशी उभा राहून येऊन मागतो, ओम भवती भिक्षाम दे. आणि सीता, याच्यामध्ये लक्ष्मण रेखा वगैरे काही नाहीये वाल्मिकी रामायणात. सीता, सीतेला कळत नाही काय करायचं. ती रावणाला म्हणते की या मुनीवर, आत या, आणि मग ती त्यांना अर्घ्य देते. आणि मग रावण तिच्याशी बोलायला सुरुवात करतो की तू इतकी सुंदर आहे, तिच्या ज्या सौंदर्याचं वर्णन करतो तेही गलिच्छ असतं. त्याच्यामुळे सीता फार व्यथित होते, पण तो आहे एका यतीच्या वेशामध्ये, परिव्राजकाच्या वेशामध्ये. जेव्हा अनेक, आपल्याला माहिती आहे, अनेकदा स्त्रियांची ही कुचंबणा होते, दिसायला व्यक्ती मोठा चांगला सज्जन दिसतो, पण जेव्हा तो स्वहेतुक बोलतो तेव्हा ओळखून घ्यायला पाहिजे. पण इथे सीतेची हीच समस्या आहे की सीता आपल्या कर्तव्यापासून च्युत होऊ शकत नाही, आलेला अतिथी त्याचं आतिथ्य केलं पाहिजे, आणि म्हणून ती त्याला आत बोलवते, बसवते. आणि मग रावण विचारतो सगळं वर्णन करून की तू कोण आहेस. मग ती वर्णन करते की रामचंद्र दशरथांचे कसे पुत्र आहेत, ते का वडिलांचं वचन ठेवण्यासाठी म्हणून वनामध्ये आलेत. तेव्हा जेव्हा ती लक्ष्मणाचं वर्णन करते, म्हणजे अगदी 2 मिनिटांपूर्वी तिने जे लक्ष्मणाला म्हटलंय पण ते तिच्या मनात अजिबात नव्हतं, हे आपल्याला तिच्या वर्णनावरनं दिसतं. ती सांगते, सभ्राता लक्ष्मणो नाम ब्रह्मचारी दृढव्रतः. अन्वगच्छत धनुष्पाणीं प्रवजंतम मयासह. जेव्हा राम वनात निघाले तेव्हा माझ्या बरोबर लक्ष्मण सुद्धा, त्यांचा भाऊ लक्ष्मण सुद्धा वनात आला, जो कसा आहे ब्रह्मचारी आणि दृढव्रत. लक्ष्मणाचं तिथेच ती पूर्ण वर्णन करते, म्हणजे तिच्या मनामध्ये काही लक्ष्मणाबद्दल किंतु होता असंही नाही, पण जे काय एक चिंतेमध्ये येऊन रावणाला सम लक्ष्मणाला कसंही करून इथून पाठवायचं यासाठी तिने जे काय शब्द वापरले त्या शब्दांचा भयंकर परिणाम भोगला. पण तर रावणालाच ती सांगताना सांगते की लक्ष्मण नाम ब्रह्मचारी दृढव्रत. नंतर ती रावणाला त्याचा परिचय विचारते, जी आपली पद्धत आहे, आणि रावण मग स्वतःचा परिचय देतो. तो सांगतो की मी असा लंकेचा राजा, माझ्या समोर सगळे देवता नम्र होऊन उभे असतात, पूर्ण त्रिलोकीचं राज्य माझ्या समोर आहे, आणि माझ्यासारखा मोठा कोणी नाही, आणि म्हणून सीते तू माझी भार्या होण्यायोग्य आहे. तिथेच आपला प्रस्ताव सांगतो आणि सीता अत्यंत संतापून त्याला उत्तर द्यायला लागते की तुझी तुलना तरी एका रामाशी, जशी सूर्याची प्रभा सूर्यापासून वेगळी होऊ शकत नाही, मी रामापासून कधीही वेगळी होऊ शकत नाही. आणि ती रावणाची निर्भत्सना करते, त्याचा धिक्कार करते, त्याला म्हणते की खरंच जर तुला असं म्हणायचंय की माझ्यासारखा शूरवीर कोणी नाही तर थांब ना, अजून 10 मिनिटं थांब, राम जेव्हा येतील रामाशी युद्ध कर आणि मग दाखव तुझा पराक्रम. पण रावणालाही माहित आहे रावणा की तो रामासमोर उभा राहू शकत नाही, आणि म्हणून रावण रामासमोर कधी आलेलाच नाही. आणि आता तो सीतेला उचलतो, सीता जोरजोऱ्यांनी ओरडायला लागते, रामा लक्ष्मणा धाव. सगळे जे मृगशावक आहेत ते इकडे तिकडे धावायला लागतात. ती सगळ्यांना सांगते, ती वनदेवतांना सांगते, ती वृक्षांना सांगते की तुम्ही सांगा, तुम्ही रामाला सांगा, तुम्ही त्या लक्ष्मणाला सांगा की मला हा रावण घेऊन चाललाय. आणि ती फार आणि ती राम लक्ष्मणा वाचव हे जे ओरडते त्याच्यातनं थोडं पुढे गेल्यावर जो झोपलेला जटायू आहे तो जागा होतो. तो वृद्ध आहे, तो दशरथांचा मित्र आहे, आणि तो जटायू जागा होतो, तो राम तो रावणाला थांबवतो. तो म्हणतो, रावणा हे तू काय अधर्म करतोस, तुझ्याकडे काय कमी स्त्रिया आहे की तू रामाच्या स्त्रीला हात लावायचं हे इतकं मोठं पाप करतोय. आणि मग तो त्याला धर्माबद्दल सांगतो, इवन जटायू सुद्धा धर्म बोलतो. तरीही रावण ऐकायला तयार नाही, तेव्हा मग जटायू रावणाला थांबवतो. रावण आणि जटायूचं युद्ध होतं, पण जटायू रावणासमोर तुलनाच नाही आहे. जटायू हा अत्यंत वृद्ध झालेला पक्षी आहे, आणि शेवटी जटायू जखमी होऊन खाली पडतो. जसा तो खाली पडतो इतक्या दुःखामध्ये सुद्धा सीता धावत जाऊन जटायूचं जे डोकं आहे ते आपल्या मांडीवर घेते, त्याच्या जखमांवरनं हात फिरवते आणि दुःख करते की मला वाचवण्यामध्ये तुझेच प्राण चालले. तेव्हा रावण येऊन परत तिला ओढून तिथून घेतो, आणि रथ तर जटायूनी पूर्ण तोडून दिलाय म्हणून तो तिला असंच हातामध्ये घट्ट पकडून आकाश मार्गे जाऊ लागतो. आकाश मार्गे जात असताना इतक्या दुःखामध्ये संकटामध्ये सुद्धा आपली विवेक बुद्धी ज्याला प्रेझन्स ऑफ माइंड प्रसंगावधानता कायम ठेवून सीता काही ठिकाणी आपले आभूषण टाकते, पण नंतर हे इतके लगेच सापडतील नाही असं समजून पुढे जेव्हा अजून 5 वानर बसलेले दिसतात ती लगेच आपलं हे जे बांधलेलं वस्त्र असतं खाली छोट रुमाला टाईप ते काढून त्याच्यामध्ये आपले काही आभूषण घालून ती त्या वानरांजवळ ते टाकते. रावणाची नजर चुकवून रावण तिला लंकेमध्ये घेऊन येतो, आणि तिथून सुरू होतो कमीत कमी 11 महिन्यांचं एक असं पर्व की जिथे सीतेला कुठलीही आशा नाही, काहीही नाही, ना रामाकडून काही संपर्क होतोय, कोणी दूत येतोय, कुठे ती आली आहे, रामाला हे कळलंय राम जिवंत आहे नाहीये काहीही कळत नाही. ती इथे आहे, तिच्या भोवती सगळ्या राक्षसिणी आहेत, आणि हा रावण तिला सकाळ दुपार संध्याकाळ सतत येऊन वेगवेगळ्या प्रकाराने सगळे प्रस्ताव तिच्या समोर ठेवतोय की तू माझी पट्टराणी हो, तू असं कर, तू तसं कर. तो राम तो तर मेला, मी माझं सैन्य पाठवलं, आत्ताच माझ्या राक्षसांचा समाचार आला की रामाचा तर मृत्यू झाला, मध्ये इतका मोठा समुद्र आहे, राम इथे येईलच कसा. सगळे टेम्पटेशन्स. इथे आपण रावण राक्षस म्हणतो, पण रावणाचं जे व्यक्तिमत्व होतं ते अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व असं वर्णन आहे. तो दिसायला सुद्धा अत्यंत प्रभावी होता, म्हणजे त्याच्याकडे बघून कोणाच्याही मनाला भुरळ पडेल असा त्याचं ऐश्वर्य, त्याचा प्रभाव, त्याचं वाक्चातुर्य, एवढ्यासाठी की एकदा त्यांनी आपल्याच पुतण्याच्या बायकोवर अत्याचार केला होता. नल कुबेराची जी पत्नी होती पुंजिका स्थला, तिच्यावर अत्याचार केला म्हणून नल कुबेरानी कुबेरानी याला शाप दिला की याच्या पुढे तू स्त्रीवर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करू शकत नाही. राम म्हणाला ठीक आहे, मी प्रत्येक स्त्रीला वश कसं करायचं ते शिकून घेईन. आणि रावण ते शिकला. अशा अनेक स्त्रियांना वश करायचे तंत्र त्यांनी आत्मसात केले की स्त्रीला उचलून आणायचं, अपहरण करायचं, नंतर तिला सगळं ऐश्वर सगळं दाखवून हळूहळू आपल्या वश करायचं, स्त्रिया वश व्हायच्या, अशा हजारो स्त्रिया त्याच्या महालामध्ये. अशा रावणाच्या सगळ्या मोहाला, प्रलोभनाला, धमक्यांना सतत तोंड देत उभी राहणारी सीता. जेव्हा स्वामी विवेकानंद म्हणतात की आपण सीतेची संतान आहोत, त्याचा अर्थ हा आहे, धर्म मार्गापासून, धर्मापासून, म्हणजेच रामो विग्रहवान धर्म, हा अशा रामापासून मी कधीही दूर होणार नाही, कितीही निराशाजनक चित्र माझ्या भोवती असलं तरी, काहीही प्रलोभन समोर आली तरी, अशी जेव्हा सीता असते आणि अशी जेव्हा तिची संतान असतात तेव्हाच भारतीय संस्कृती ही सनातन होते, ही चिरंतन होते. आणि ही सीता 11 महिने सतत हेच सुरू आहे. सगळे तिला काय काय सांगितलं जातं, सगळ्या त्या राक्षसिनी काय तिच्याशी वागतात आहे. रावण म्हणतो की तू मी तुला जेव्हा तुझ्यासमोर प्रस्ताव ठेवतो आणि तुझ्या उद्धटपणे मला उत्तर देते, त्याच्यावरनं मला असं वाटतं तुझे तुकडे तुकडे करून टाकावे. पण तुझ्याबद्दलचं जे कामातुरता वासना माझ्या मनात निर्माण होते त्यामुळे मी तुला मारत नाही. म्हणजे काम आणि क्रोध या दोन, हे दोन सतत